नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेची 56वी बैठक येत्या 3 आणि 4 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटीशी संबंधित काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढती महागाई हा देशातल्या सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न झाला असून दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर आकारण्यात येणाऱ्या 5% जीएसटीमुळे ही भाववाढ आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तू आणि मिरचीवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करून 0% करण्याची मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसंच जीएसटी समितीच्या मुख्य आयुक्तांना पाठविण्यात आलं आहे. सरकारनं या मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन महागाईच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा फेडरेशनचे अध्यक्ष वालचंद संचेती यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा आता राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा राज्य शासनातर्फे करण्यात आली आहे. या महागणेशोत्सवात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचं आवाहन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. शेलार यांच्या हस्ते यानिमित्त गीत आणि संकेतस्थळाचं लोकार्पण काल मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धांमधील पारितोषिकांची रक्कमही वाढवण्यात आली असून राज्यस्तरीय प्रथम विजेत्यास 7.5 लाख रुपये, जिल्हास्तर प्रथम विजेता 50,000, तालुकास्तरीय विजेत्यांना 25,000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यांच्या प्रवेश अर्जाची ऑनलाईन प्रक्रियाही उपलब्ध झाली आहे. यासह भजनी मंडळांना भांडवली अनुदानही दिलं जाणार आहे. संबंधित माहिती कालपासून येत्या 6 सप्टेंबर दरम्यान महाअनुदान.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातल्या आगामी प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 29 प्रभागांमधून 115 सदस्य निवडले जाणार आहेत. यासह राज्यातील पुणे, बृहन्मुंबई तसंच नागपूर, पिंपरी चिंचवड तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या प्रभागनिहाय निवडल्या जाणाऱ्या नगरसेवकांची एकंदर संख्या जाहीर झाली आहे. बीड, परभणी तसंच इतर जिल्हा परिषदांसाठीही प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दरम्यान, प्रारूपावर येत्या 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना पाठवता येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे आज सकाळी 6:30 वाजता 10 किलोमीटर सायक्लेथॉन 2025 ही स्पर्धा पार पडली. केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशांनुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शहरवासियांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग नोंदवला. हिंगोली इथं आज जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमानं फिट इंडिया सायकल स्पर्धा घेण्यात आली. आज सकाळी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर ही सायकल रॅली श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, खटकाळी बायपास, इंदिरा चौक मार्गे पुन्हा याच मैदानावर येत संपन्न झाली. शहरातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मराठवाडा साहित्य परिषद मसापच्या ग्रंथ पुरस्कारांचं वितरण आज माजी विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते होणार आहे. यात नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, अनोखे थायलंड प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर यांना, म भी चिटणीस वाङ्मय पुरस्कार, गांधी वाद आणि वास्तव या पुस्तकासाठी सचिन कुसनाळे यांना, बी रघुनाथ वाङ्मय पुरस्कार पांडुरंग मुरारी यांच्या नांगरमुठी या साहित्यकृतीला, तर पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कामगिरीसाठी राज देशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगरच्या कैलाश पब्लिकेशन्सला प्रदान केला जाईल. नांदेड जिल्ह्यातल्या गंभीर पूरस्थितीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आज बाधित क्षेत्राची पाहणी करणार आहेत. पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा याद्वारे त्यांच्याकडून आढावा घेतला जाईल. आगामी 48 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, तर किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 97% जवळ पोहोचला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.